नवं काय? नुकतीच मी एका ज्वेलरीच्या दुकानाला भेट दिली होती. भेटी दरम्यान त्यांच्याकडे कोईमतूरचे काही सप्लायर्सही आले होते. त्यांच्या लाईटवेट ज्वेलरीच्या खरेदी संदर्भात वाटाघाटी चालू होत्या. सरतेशेवटी लाईटवेट ज्वेलरीच्या रेटचं बेस्ट निगोसिएशन करण्यासाठी ज्वेलरने पटकन दुकानातला सप्लायर्स कोटेशन कंपॅरिझनचा रिपोर्ट सप्लायर्सना दाखवला. कंपॅरिझनच्या रिपोर्टमधून ज्वेलरने सप्लायर्सना त्यांचं वेस्टेज जास्त असल्याचं दाखवून दिलं आणि तो सप्लायर वेस्टेज कमी करून द्यायला तयार झाला. टेक्नॉलॉजीचा वापर करत इतक्या स्पेसिफिक माहितीच्या आधारे त्या ज्वेलरने परचेस कॉस्टमध्येच बचत केल्याचं मला मनोमन कौतुक वाटलं. आणि त्या क्षणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला ग्राहकाला खूप सारे डिस्काउंटिंग तर करून द्यावं लागतंच, शिवाय नवनवीन स्कीम्सही द्याव्या लागतात. या उपरांत ग्राहक रेटची देखील खूप बारकाईनी चौकशी करत असतात. अशा या सगळ्या ऑफर्स देण्याच्या अर्थात सेल्स रेट कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर बॅकएंडमध्ये सप्लायर्सकडून कमीत कमी किमतीमध्ये चांगला माल खरेदी करणे हे धोरण आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी थेट उपयोगी ठरू शकतं. या प्रसंगानंतर थोडं बारकाईनं निरीक्षण केल्यावर खरंच असं दिसून आलं की आज बरेचसे ज्वेलर्स सप्लायर्स कोटेशन कंपॅरिझन सारखे रिपोर्ट्स वापरून सप्लायर्सच्या रेटमध्ये तुलना करत त्यांच्या MIF मध्ये सुधारणा करत आणि सप्लायर्सशी प्रॉपरली निगोसिएशन करत कमीत कमी रेटमध्ये चांगल्या वस्तू आणि माल मिळवत आहेत. त्याचबरोबर कोटेशन अप्रूव्हल, कोटेशनची हिस्ट्री वारंवार बघत राहणे अशी सॉफ्टवेअरची फीचर्स देखील बरेचसे ज्वेलर्स वापरत आहेत. सप्लायरकडून माल आल्यानंतर लेबलिंग दरम्यान PO ॲडजस्टमेंट करतानाच संबंधित सप्लायरला दिलेल्या PO मध्ये आलेल्या आयटमची, आयटम कॅटेगरीची आणि वस्तूंची ऑर्डर दिलेली होती का याची खात्री देखील बरेचसे ज्वेलर्स करून घेत आहेत. त्यामुळे गरज नसताना सप्लायरकडून ऑर्डर न दिलेला माल येऊन विनाकारण आपली इन्व्हेंटरी कॉस्ट वाढण्याचं प्रमाण आज कमी होत आहे. त्यामुळे बरेचसे ज्वेलर्स सप्लायरकडे PO आहे का हे इन्व्हर्ट किंवा क्वालिटी चेक दरम्यानच तपासत आहेत. रिपेरिंगच्या कामांमध्ये रिपेअरचे मार्कअप सेट करणे हे सुद्धा महत्वाचे आहे. सप्लायर रिपेरिंगची जी कॉस्ट लावतो त्याच्या किती पर्सेंट जास्त कॉस्ट ग्राहकाकडून घ्यायची आहे हा रिपेअर मार्कअप आपण जर सिस्टीममध्ये सेट करून ठेवला तर सेल्स बिलामध्ये त्याप्रमाणे रिपेरिंगची अमाऊंट आकारली जाते आणि आपले नुकसान होण्याची शक्यता कमी होते. सप्लायर सोबत रेट कट करताना वेस्टेज सकट रेट कट करणे या सुविधेचा सुद्धा उपयोग ज्वेलरी बंधू करून घेत आहे. सप्लायर साइडच्या अशा बदलांसोबतच ब्रँच काउंटरवर देखील चांगले बदल होताना दिसत आहेत. काउंटरवर ग्राहकांसाठी सिग्नेचर पॅड हा त्यातलाच एक महत्त्वाचा बदल. अशा डिव्हायसेसमुळे ग्राहकांची सोय होते आणि त्यांना वेगळा अनुभव तर मिळतोच, पण त्याचबरोबर आपल्यासाठी ग्राहकांची सिग्नेचर घेतलेली डॉक्युमेंट्स PDF फॉर्मॅटमध्ये स्टोअर होत राहतात ज्याचा फ्युचर रेफरन्ससाठी खूप उपयोग होतो. यासोबत क्विक सेल्ससाठी पॉइंट ऑफ सेल्स डिव्हायसेस ठेवणे, छोटी मोबाईल डिव्हायसेस वापरणे किंवा व्हॅल्युएशन मोबाईलवर करून पटकन कस्टमरला देणे असे बदलही ज्वेलर्स स्वीकारत आहेत. पेमेंटसाठी पाईन लॅबच्या UPIचे इंटिग्रेशन्स किंवा HDFCच्या POS चे इंटिग्रेशन याचे प्रमाणही वाढत आहे, ज्यामुळे कस्टमरकडून सहज सोप्या पद्धतीने पैसे घेण्याची सुविधा तर उपलब्ध होतेच, शिवाय कॉस्ट सेव्हिंगही होते. RD सेल संदर्भात डिलिव्हरी नोट कॉपी करून डायरेक्टली RD सेल्स बिल तयार करणे किंवा मोठ्या प्रमाणात एखादे सेल्स बिल तयार करायचे असेल तर बिल डिटेल्स फीड करत बसण्यापेक्षा CSV मधून डाटा घेत सेल बिल तयार करणे या सुविधा देखील ज्वेलर मित्र वापरत आहेत. सध्या काउंटरवरती आयटम वाईज, ब्रँच वाईज, कॅटेगरी वाईज सेल्स हा वेट रेंज आणि व्हॅल्यू रेंजवरती सुद्धा बघण्याची सवय बऱ्याच ज्वेलर्सनी अंगीकारली आहे. किंवा सेल्स प्रॉफिटेबिलिटी, म्हणजे आपण जो सेल करतो आहोत त्यात आपल्याला किती प्रॉफिट होत आहे
याचा रिपोर्ट पण बरेच ज्वेलर्स MIF पर्पजसाठी अभ्यासताना दिसत आहेत.
डायमंड बायबॅक पॉलिसी सिस्टीममध्ये प्रॉपरली सेट करणे याबाबतही बहुतांश ज्वेलर्स आज सजग झालेले पाहायला मिळतात. खरे तर कस्टमरला कमिटमेंट म्हणून आपण डायमंड बायबॅक पॉलिसी सांगत असतो, पण सदर पॉलिसी आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये व्यवस्थित इम्प्लिमेंट केल्याचा फायदा असा होतो की कस्टमरचा आपल्यावरचा विश्वास आणखी दृढ होतो आणि आपल्या सेल्समनचा वेळही वाचतो. उदाहरणार्थ डायमंड एक्सचेंज साठी किंवा बायबॅक साठी आपण जर डायमंडचे वेगवेगळे रेट्स देत असू, जसे एका वर्षाआधी वेगळा, एका वर्षानंतर वेगळा, तर अशी पॉलिसी सॉफ्टवेअरमध्ये सेट करून ऑटोमेटेड करणे. पुढे जाता अशा वेल ऑटोमेटेड पॉलिसीजमुळे आपल्या सेल्स बिलावरून बायबॅक करताना डायमंड आणि डायमंड ज्वेलरीचे सगळे डिटेल्स ऑटोकॉपी होतात, ज्यामुळे ॲक्युरसीही येते आणि वेळही वाचतो. एकंदरीतच एका बाजूला बॅकएंडमध्ये आपली वेस्टेज कमी करणे, सप्लायर्सची प्रोसेस स्मूथ करणे, सप्लायर्सच्या कामामध्ये सुसूत्रता आणणे हे करत असतानाच दुसऱ्या बाजूला काउंटरवर कस्टमरला क्विक सर्व्हिस देणे, कस्टमरकडून जास्तीत जास्त सहज सोप्या पद्धतीने पेमेंट घेणे, अशा इनोव्हेटिव्ह बदलांचे वारे घेऊनच आज ज्वेलरी इंडस्ट्री मार्गक्रमण करत आहे.